विश्वनाथाय नमः। ॐ स्वामी मकरन्दनाथाय नमः। जय जय श्री स्वरूपानन्दा सद्गुरुनाथा पूर्णबोधा सोऽहं हंस प्रबोधा पूर्णब्रह्मा सत्य सत्य तु आर्तबन्धु निरन्तर कारुण्यसिन्धु स्वयं प्रकाश स्वतः सिद्धु पूर्णज्ञानी अतीव तु प्रेमाणु अतीव तु कृपाणु अतीव तु मायारु दुःखहर्ता तुझी कृपा निरन्तर नित्य असता मदावर कोणते विकार कैसे देवा तु करुणे सागरु देवा तु कृपे जलधरु अनन्ततो अपारु मर्यादे जय जयाजि स्वामीया निरसो नि मोहमाया सोऽहं भाव सुहावया अवतरलासि तूचि अपार अनन्त तूचि व्यापक गुणातीत तूचि सर्वशास्त्र सम्मत नानाटक सूत्रधारिया आता जाणिव नेवटाकून माधव धरी मौन रक्ष रक्ष मदनाकोन गुणातीता परब्रह्मा रक्ष रक्ष मदनाकोन गुणातीतां परब्रह्मा रक्ष रक्ष मदनाकोन गुणातीता परब्रह्मा। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।
आज कार्यक्रमाचा चौथा दिवस। आजच्या या कार्यक्रमात मी सौभाग्यवती माधुरी चव्हाण आपणा सर्वांचे केंद्रातर्फे सहर्ष स्वागत करते। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सास भावे वर्ताया। संत कार्याबाबत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी काढलेले हे उद्गार सार्थच आहेत। भगवंताच्या आज्ञेप्रमाणे त्यांचेच कार्य पूर्ण करण्यासाठी परमपूज्य स्वामी माधवनाथांसारखे संत अवतार घेत असतात। आपल्या परमभाग्याने स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ ही गुरु परंपरा आपण अनुभवू शकलो। परमार्थाच्या इतिहासात वसिष्ठ रामराया, सांदीपनी गोपालकृष्ण, समर्थ कल्याण, रामकृष्ण विवेकानंद, निवृत्ती ज्ञानदेव, जनार्दन स्वामी नाथ महाराज अशा विलक्षण भावाद्वैत प्राप्त झालेल्या गुरु शिष्या जोड्या होऊन गेल्या। ज्यांच्या हृदयातच नवनीताचा मार्दव आणि फुलांचा अर्जव आहे, ज्यांच्याकडून माया करायला आभाळानं शिकावं, ज्यांच्याकडून छाया धरायला कल्पवृक्षानं शिकावं, क्षमा करण्याची कला प्रत्यक्ष क्षमेने म्हणजे पृथ्वीने उचलावी, ऊब देण्याची उदारता सूर्याने पाहत राहावी, ज्यांचा हिरण्य गर्भाकस सुवर्णाने तोलून घ्यावा, स्वतः क्षीण होत गेले तरी चांदणे देण्याचा परिपाठ चंद्राने ज्यांच्याकडून घटवावा, अशी गुरु शिष्य जोडी म्हणजे स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ। व्यवहारात असे दिसते की कितीतरी नाती अशी असतात की त्यांचा पोत बदलत जातो, वीण उसवत जाते, विरत जाते, रंग फिके गडद होतात, मोडतोड होते, सांधे तुटतात, फाटे फुटतात, पण गुरु शिष्यांचं नातं अखंड अबाधित असतं, कारण ते फक्त निष्ठेच्या धाग्यांनी विणलेलं असतं। तिथे फक्त श्रद्धा आणि भक्ती कार्यरत असतात, शंका कुशंकांना जागाच नसते। असंच नातं या गुरु शिष्यांचं आहे, अखंड अबाधित। गुरु शिष्य एकरूपत्व सिद्ध करणार। खूप वर्षापूर्वी 1968 साली शुक्ल नवमी या दिवशी या गुरु शिष्यांची प्रथम संस्मरणीय भेट झाली। जवाहीर आल्या जशी रत्नांची पारख, त्याप्रमाणे स्वामी माधवनाथांना पाहता स्वामीजींची खात्री पटली की ज्या सत्शिष्याची मी वाट पाहत होतो तो हाच। मेघात नभांची दाटी होऊ लागते, वर्षाकाळात प्रारंभ होतो, पाऊस पडला की चातकाची आतुरता संपुष्टात येते, तसे स्वामी माधवनाथांचेही मनापासून समाधान झाले। ज्या ज्ञानेश्वरीवर ते प्रवचन करतात त्यातील गुणाची जसे वर्णन, स्थितप्रज्ञ लक्षण, ज्ञानी भक्ताची लक्षणं इथं मूर्तिमंत साकार झाली आहेत। स्वामी स्वरूपानंदांच्या रूपात प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच अवलंब अनुभवली त्यांनी। संतत्वाचा मोठा पल्ला गाठूनच स्वामी माधवनाथ आपल्या सद्गुरूंकडे गेले। स्वामीजी हे परिपूर्ण होऊनच शिष्यत्वासाठी गेले होते। अतिशय परिपक्व असूनही सहज भावाने ते कोरीपाटी घेऊन स्वामीजींकडे कृपांकित होण्यासाठी गेले। 68 साली कार्तिक शुद्ध दशमीला स्वामीजींना अनुग्रह झाला। थोडक्यात पहिल्याच भेटीत हृदयविनेच्या तारा जुळून गेल्या। सद्गुरूंनी प्रसाद भेट म्हणून पुस्तके दिली, स्वामीजींनी साष्टांग दंडवत घातला आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चोवी माध्यमातून स्वामी माधवनाथांनी आपला भाव व्यक्त केला। जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारिमास, पृथ्वी वाहुनी चासे तास, चिंता मनी पेरले, ऐसा कृतकृत्य केलो जी स्वामी, बहुवे लळा पाईल तुम्ही। स्वामीजींचा कंठ दाटून आला, मुखावाटे शब्द निघेना, ते शब्द अश्रुरूप धारण करून डोळ्यात साठले, मिटलेल्या पापण्या उघडताच शिंपल्यातले मोती खळकण घरंगले, मिठाची बाहुली सागराचा तळ शोधायला जाते आणि सागराशीच एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणेच हे एकरूपत्व इथे दिसून येतं। 68 सालानंतर सद्गुरुरूपी परिसाचा स्पर्श जीवनाला लाभल्यामुळे स्वामी माधवनाथांचा जीवनप्रवाह वेगळ्या दिशेने वाहू लागला। स्वामीजी नेहमी म्हणायचे, स्वामी स्वरूपानंद हिमालय पर्वत आहे तर मी पर्वतीची टेकडी आहे। बऱ्याच वेळा असं दिसतं की सत्शिष्य सद्गुरूंकडे येतो आणि सद्गुरूंची आवड शिष्याची होऊन जाते, पण स्वामी माधवनाथांच्या बाबतीत विलक्षण गोष्ट अशी की स्वामी स्वरूपानंदांकडे येण्याआधीच त्यांची आवड निवड आचार विचार पारमार्थिक तत्वज्ञान यामध्ये साम्य होते. ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर महाराज हे दोघांच्याही दृष्टीने देवता समान होते. किंबहुना स्वामी माधवनाथांच्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांनी स्वामी स्वरूपानंदांना प्रथम भेटीत बघितलं तेव्हाच ज्ञानेश्वरीच प्रत्यक्ष अनुभवली. प्रपंच परमार्थरूप करण्याची दोघांची ही धारणा होती. अलौकिक नोहावे लोकांप्रती प्रसिद्धी परानमुक्ता हा स्थायी भाव होता. वक्तशीरपणाबाबत जसा मोठ्या स्वामीजींचा कटाक्ष तसाच ह्या स्वामीजींचाही. सत्वगुणी सद्गुरु निष्ठा सेवाभाव हे गुण तर होतेच, तेजस्विता तपस्विता आणि तत्परता यातही साम्य होत. पूर्ण घडविण्यासाठी अथक तप करण्याची तयारी होती. जीवात्म्याला शिवात्म्याचे रूप दाखवण्याची ताकद दोघांमध्येही होती. स्वामीजींच्या रूपात साक्षात भगवंताचे ज्ञानेश्वर माऊलींचेच प्रेम आपल्याला मिळाले असा स्वामी माधवनाथांचा भाव होता. अंतःकरणातील दिव्य भक्तीचा आविष्कार म्हणजेच त्यांनी केलेली प्रवचन, त्यांनी लिहिलेली ग्रंथ संपदा अभंग हे होय. स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीतही बाल्यापासूनी गीताध्यायनी होता मज बहुछंद तारुण्यी तत्कथित तत्वते भोगी आज अगाध. बालपणापासून परमार्थाची आवड, तरुण वयातच शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती आली. दोन्ही स्वामीजींना समाजाच्या उद्धाराची अत्यंतिक तळमळ. बुडता हे जन न देखवे डोळा हे जे संतांचे लक्षण ते त्यांच्याजवळ होते. केवळ आत्मकल्याण एवढेच जीवनाचे ध्येय न मानता या मार्गावर येऊ इच्छिणाऱ्या अनेक मुमुक्ष साधकांना अध्यात्म ज्ञान देण्याचे सामर्थ्य औदार्य कौशल्य दोन्ही स्वामीजींकडे होते. पूर्व सूरींच्या संकेतानुसार संप्रदाय खंडित न होता अखंडित ठेवण्याचा दोघांची कार्यावरची निष्ठा दिसून येते. श्रावण शुद्ध प्रतिपदा शके 1895 म्हणजे 22 जुलै 1973 या परम पावन दिवशी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून स्वामी माधवनाथांची नियुक्ती केली. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध करा. या न्यायाने त्यांची सद्गुरु भक्ती कार्यावरची निष्ठा यांचा आपण आपल्या उद्धारासाठी अभ्यास करणार आहोत. सद्गुरूंच्या शब्दाला आज्ञेला प्रमाण मानून त्यांची तन मन धनाने स्वामीजींनी सेवा केली. स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्याच कार्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून कार्याप्रित्यर्थ आपलं आयुष्य वेचलं. देहाची पर्वा न करता देहाच्या विकल अवस्थेत सुद्धा सद्गुरु आज्ञा शिरोधार्य मानून प्रवचन अनुग्रह मार्गदर्शन याद्वारे आपल्या सद्गुरूंची सेवा केली. असा स्वामी माधवनाथांचा प्रवास अनुग्रहित साधक ते सद्गुरु पदाधिष्ठित असा जो झाला तो प्रवास जो घडला तो सद्गुरूंच्या शरणागतीत झाला. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. हा निश्चित प्रवास घडला कसा, या दोघांमधील अंतरंग नातं विकसित कसं झालं, तसेच गुरु शिष्य संबंधातील अनेक पैलू पाहणार आहोत. एकेकाळी अनोळखी असलेली व्यक्ती इतकी त्यांच्या निकट कशी गेली आणि अंतरंग होऊन कशी राहिली. संप्रदायाची शुद्धता निष्ठेने जपत 1975 पासून सोहम ध्यान साधनेचे प्रबोधन कसे केले ते आपण आता पाहणार आहोत. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांनी तरुणांमध्ये परमार्थ रुजवला. अशाच तरुणांपैकी सद्भक्त डॉक्टर गौतम चांदेकर, ते कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. श्रेय आणि प्रेय या दोन गोष्टींमध्ये श्रेयाची निवड करून ते अमेरिकेतून इथे येऊन स्वामी कार्यात निष्ठेने सहभागी झाले आहेत. त्यांचे मनोगत आपण ऐकूया.
जन्मोजन्मीचे पुण्य फळात पई आले देखिली पाऊले श्री गुरूंची. आत्मज्ञानाचे उत्तुंग ध्येय उराशी बाळगून त्या ध्येयाप्रत वाटचाल करणाऱ्या सर्व साधकांच्या जीवनातील एक अतिमहत्वाचा क्षण म्हणजे सद्गुरूंची भेट. साधकाच्या साधनेला मिळणारी निश्चित दिशा, सद्गुरूंनी केलेल्या अंगीकारामुळे त्याला साधना करण्यासाठी मिळणारे धैर्य आणि सुदूर अशा ध्येयाप्रत जाण्यासाठी लागणाऱ्या आत्मविश्वासाची प्राप्ती, या आणि अशा अनेक गोष्टींची नांदी त्या प्रथम भेटीत सामावलेली असते. आणि म्हणून साहजिकच तो सद्गुरु भेटीचा प्रसंग त्याच्या आयुष्यात अविस्मरणीय होऊन जातो. स्वामी मकरंदनाथ या प्रसंगाचं वर्णन करताना म्हणतात, प्रेमस्वरूप तो निर्मळ सुंदर गौरवर्ण शोभला, आज मी परमहंस पाहिला. परंतु ही सद्गुरु भेट जेव्हा परमपूजनीय स्वामी माधवनाथ म्हणजेच पूर्वाश्रमीचे पूजनीय बाळासाहेब वाकडे यांच्या आयुष्यात घडली, तेव्हा त्यांच्याच आयुष्यात नव्हे तर सर्वच साधक विश्वाच्या जीवनात अविस्मरणीय अशी होऊन गेली. गुरु शिष्य भेटीच्या एका नव्या इतिहासाचीच जणू ती सुरुवात होती. आणि या भेटी संदर्भात गुरु शिष्यांच्या त्या नात्यासंदर्भात अभ्यास करण्याची सुवर्ण संधी या जन्मशताब्दी वर्षात होणाऱ्या कार्यक्रमामुळे माझ्याकडे चालून आली. हे मी माझं परमभाग्य समजतो. स्वामी माधवनाथांच्या चरित्रातील ज्या काळाचा आपण अभ्यास करणार आहोत त्या काळात त्यांना सर्वजण बाळासाहेब म्हणून संबोधत असत, त्यामुळे माझ्या देखील चिंतनात त्यांचा तसाच उल्लेख आलेला आहे. याबद्दल मी आधीच त्यांची क्षमा मागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका पावली, ते चोज करूनी माऊली रिझे जेवी. अशाच प्रकारे आपण देखील हा माझा प्रयत्न गोड करून घ्याल अशी मला खात्री आहे. नाथ संप्रदायाचे अध्वर्यु पावस निवासी परमपूजनीय स्वामी स्वरूपानंद आणि पुण्याचे एक प्रतिथयश कापड व्यावसायिक आणि ज्ञानेश्वरीचे साक्षेपी प्रवचनकार बाळासाहेब वाकडे यांच्या भेटीच्या आधी बाळासाहेबांच्या आयुष्यात घडलेला एक एक प्रसंग पाहिला आणि त्याची क्रमवार मांडणी केली तर असं वाटतं की तो प्रत्येक प्रसंग जणू स्वरूपानंदांबरोबरच्या या भेटीचीच तयारी त्यांच्याकडून करून घेत होता. एक प्रकारे सर्व संप्रदाय आणि त्या संप्रदायातील सर्व पूर्वसुरी बाळासाहेबांना या भेटीसाठी उद्युक्त करत होते. पहिल्याच भेटीत सद्गुरूंच्या पसंतीची मोहोर बाळासाहेबांवर उमटली याचं मूळ मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या पारमार्थिक दृष्ट्या अतिशय संपन्न अशा जीवनात आहे. परंतु सद्गुरू भेटीला आपण जावं, स्वरूपानंदांच्या भेटीला आपण जावं असं त्यांना जे वाटलं त्याचं मूळ मात्र आपण ज्ञानेश्वरीवर निरूपण करावं या त्यांच्या आंतरिक स्फुरणात होतं. साधारण 1958 मध्ये त्यांचं जीवन बघितलं तर असं दिसतं की त्यांचा गीतेचा नित्य अभ्यास चालू होता. त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांना आपलं आराध्य दैवत आणि समर्थांना आपलं गुरु मानलं होतं आणि कोणतीही पार्श्वभूमी नसताना एके दिवशी स्वयंप्रेरणेनी ज्ञानेश्वरीवर निरूपण करायला त्यांनी सुरुवात केली. ही त्या भेटीआधीच्या त्या श्रृंखलेची पहिली कडी आहे असं मला वाटतं, कारण याआधी त्यांनी ज्ञानेश्वरी कधीच ऐकली किंवा वाचली नव्हती. स्वयंप्रेरणेनी एखादी गोष्ट सुरू करायची आणि सातत्याने ती करत असताना हळूहळू त्यात प्रावीण्य मिळवित जायचं हा बाळासाहेबांचा जणू स्थायी भावच होता. ज्ञानेश्वरी निरूपणाबरोबरच ते दिवसातील काही काळ ध्यानाला बसत असत आणि ओम श्रीराम या मंत्राचा जप श्वासावर करत असत. साधारण 1960 सुमारास एके दिवशी ते हा जप करत असताना अचानक ओम श्रीराम हा जपमंत्र लुप्त झाला आणि त्या जागी सोहम शब्दाचा उदय झाला. अगदी नकळतपणे त्यांच्या सोहम साधनेला अशी सुरुवात झाली आणि ही देखील त्या श्रृंखलेचीच एक कडी आहे. कालांतराने या साधनेचा आपल्याला अनुग्रह होणार आहे याशी पुसटशी कल्पना त्यावेळी त्यांना नव्हती. साधारण याच सुमारास ते ज्ञानेश्वरी निरूपणाला येणाऱ्या काही साधक श्रोत्यांना घेऊन वारंवार आळंदीला जाऊ लागले. एकदा आळंदीला माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवून नमस्कार करत असताना त्यांना स्पष्टपणे समाधीतून हुंकार ऐकू आला आणि त्यांचं भान हरपलं. चालू असलेली सेवा आणि साधना अशीच चालू राहू दे असंच जणू माऊलींनी त्यांना सांगितलं होतं. आळंदीत माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर बाळासाहेब सर्व साधकांना घेऊन नृसिंह सरस्वतींच्या मठात जात असत आणि तिथे साधारण तासभर नाम ध्यान असा कार्यक्रम होई. एकदा असंच ध्यानाला बसलेला असताना त्यांना निर्विकल्प ध्यानाचा प्रत्यय आला. खूप वेळ झाला तरी ते ध्यानातच खोल डूब देऊन बसले होते. बाह्य जगाचा त्यांना संपूर्ण विसर पडला होता. शेवटी पळी तांबण घेऊन त्यांच्या कानाशी वाजवल्यानंतर ते एका प्रगाढ समाधी अवस्थेतून बाहेर आले. निर्विकल्प समाधीची ही पहिली निसंदिग्ध अशी अनुभूती होती. जी अवस्था सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाशिवाय प्राप्त होणं जवळजवळ अशक्य आहे ती त्यांना माऊलींच्या कृपेने सहज साध्य झाली ही त्या श्रृंखलेचीच अजून एक कडी आहे. असाच प्रगाढ ध्यानाचा अनुभव साधारण वर्षभरानंतर त्यांना त्यांच्या घरी पूजनीय स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांच्याबरोबर ध्यानाला बसलेला असताना आला होता. बाळासाहेबांची ही परमार्थातील योग्यता पाहून स्वामी सत्यदेवानंदांनी त्यांना पावसच्या स्वामी स्वरूपानंदांविषयी सांगितलं आणि एकदा त्यांना भेटण्याविषयी सुचवलं आणि हीच बाळासाहेबांची स्वामी स्वरूपानंदांची प्रथम ओळख. त्यानंतर काही महिन्यातच बाळासाहेबांच्या सासूबाईंनी त्यांना पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र भेट म्हणून दिलं होतं आणि स्वामी सत्यदेवानंद पुण्यास येऊन पावसला एकदा तरी जाऊन या असा आग्रह मधून अधून करत असत. परंतु सद्गुरु भेटीची ती पावन घटिका अजून आली नसावी. सकाळचं ध्यान, रात्रीची ज्ञानेश्वरीची नित्य निरूपण आणि अत्युच्च अशा ध्यानातल्या निर्विकल्प समाधीचा प्रत्यक्ष अनुभव या सर्व गोष्टींमुळे बाळासाहेबांच्या मनाचा कौल कोणा संत महात्म्याच्या दर्शनाला जावं किंवा कोणाचं मार्गदर्शन घ्यावं असा नव्हताच. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने साधना केल्यास ती लवकर फलदायी होते असं त्यांनी वाचलं होतं आणि ऐकलंही होतं. परंतु त्यांनी समर्थांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना गुरुस्थानी मानलं होतं आणि जर मला संत ग्रंथांमध्ये जे सांगितलं आहे ते समजतं आहे तर सद्गुरू मला अजून वेगळं काय सांगणार आहेत अशा एका मनस्थितीत ते होते. पण असं जरी असलं तरी सहज संत दर्शनाचा योग ते चुकवीत नसत. एका सोमवारी असाच आपला रोजचा स्वाध्याय संपवून ते गुळवणी महाराजांच्या मठात आले. बाळासाहेबांचा परिचय महाराजांना नव्हता. महाराजांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना बाळासाहेब म्हणाले, महाराज आपली कृपा मजूवर असावी. यावर क्षणाचाही विलंब न करता महाराज म्हणाले की अहो आम्ही कोण कृपा करणार, आळंदीच्या प्रत्यक्ष ज्ञानदेवांची तुमच्यावर सरळ कृपा आहे. आणि असं म्हणून महाराज थांबले नाहीत तर त्यांनी अगदी लवकरच तुम्हाला त्याची प्रचिती येईल अशी ग्वाहीच बाळासाहेबांना दिली आणि अगदी जवळजवळ याच भाषेत श्री अंमळनेरकर महाराजांनी बाळासाहेबांना उत्तर दिलं होतं. या प्रसंगांवरून असं लक्षात येतं की या दोनही महापुरुषांना जणू बाळासाहेबांना हेच सांगायचं होतं की तुमचे सद्गुरू आम्ही नाही, ते कोणीतरी वेगळे आहेत. आणि त्यानंतर लवकरच त्या सद्गुरू भेटीसाठी जो सगळ्यात निर्णायक असा प्रसंग होता तो बाळासाहेबांच्या आयुष्यात घडला. 1967 साल बाळासाहेबांच्या ज्ञानेश्वरीच्या वाघयज्ञाला 9 वर्ष पूर्ण झाली होती. असेच एक दिवस ते दुकानात बसले होते आणि पूजनीय स्वामी स्वरूपानंदांचे परममित्र श्रीयुत बाबा देसाई दुकानात आले. बाळासाहेबांनी आधी त्यांना ओझरतं पाहिलं होतं पण त्यांचा परिचय नव्हता. बाबांनी दुकानात स्टुलावर ठेवलेली ज्ञानेश्वरी पाहिली आणि आश्चर्यांनी बाळासाहेबांना विचारलं, आपण ज्ञानेश्वरी वाचता वाटतं. असं म्हणून त्यांनी ती ज्ञानेश्वरी उघडली आणि सहज जी ओवी दिसली त्याचा स्वतःहूनच अर्थ सांगायला लागले. बाळासाहेब शांतपणे हा प्रकार पाहत होते. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांना स्वामी स्वरूपानंदांनी लिहिलेल्या अभंग ज्ञानेश्वरीबद्दल थोडंसं सांगितलं आणि स्वामींना भेटायला जरूर या असा आग्रह केला. हा सगळा प्रसंग जेव्हा बाबांनी ते पुण्यात ज्यांच्याकडे उतरले होते त्यांना सांगितला तेव्हा ते गृहस्थ म्हणाले की अहो तेच ते बाळासाहेब वाकडे, ते रोज रात्री ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. हे ऐकून त्यांना अजूनच आश्चर्य वाटलं आणि त्या रात्री लगेचच ते बाळासाहेबांकडे प्रवचनासाठी गेले. ईश्वरीय संकेत असा की दुकानात ज्या ओवीचा अर्थ त्यांनी बाळासाहेबांना सांगितला होता त्याच ओवीवर बाळासाहेबांचं निरूपण चालू होतं. जे नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजवनी बुझावी तसे जे. 18व्या अध्यायातील ही ओवी समजायला अवघड होती परंतु बाळासाहेबांनी अतिशय रसाळपणे अनेक दाखले आणि उदाहरणांसहित सलग 3 दिवस त्यावर निरूपण केलं. 3र्या दिवशी बाबा देसाई भरले अंतकरणाने त्यांना म्हणाले, माझे सद्गुरू म्हणजेच पुण्याचे श्री गणेशनाथ वैद्य मला एकदा म्हणाले होते की पुढे केव्हा तरी ज्ञानेश्वरीत काय गोडी आहे ते तुला कळेल. आज तुमचं निरूपण ऐकून ज्ञानेश्वरीची किंमत आणि तिची गोडी मला कळाली. एका परीने आपल्या परात्पर गुरूंकडूनच बाळासाहेबांना निरूपणाची पावती मिळाली होती. परत निघताना पावसला जरूर या आणि स्वामी स्वरूपानंदांना भेटा असा खूप प्रेमळ आग्रह बाबांनी बाळासाहेबांना केला आणि स्वामीजींचा एक फोटो त्यांना दिला. आता मात्र पावसला कधी एकदा जातो अशीच बाळासाहेबांच्या मनाची स्थिती झाली होती आणि 1968 मध्येच पावसला जायचं असं त्यांनी निश्चित केलं. त्यांच्या एकूणच सुव्यवस्थित काम करण्याच्या स्वभावानुसार त्यांनी पावसला पत्र पाठवून आपण आणि आपल्याबरोबर अजून काही साधक मंडळी येऊ असं कळवलं. 8-10 दिवसातच कितीही मंडळी असू द्या, सर्वांना बरोबर घेऊन या असं स्वामीजींचं उलट आशीर्वादपर पत्र आलं आणि बाळासाहेबांनी अखेरीस पावसला प्रयाण केलं. पावसला स्वामीजींनी आधी बाळासाहेब, सौभाग्यवती सरलाताई आणि बाळासाहेबांच्या भगिनी सौभाग्यवती सुशीलाताई यांना दर्शनासाठी आपल्या खोलीत बोलवलं होतं. काय बरं मनस्थिती असेल बाळासाहेबांची खोलीत प्रवेश करण्याआधी. कोणा सद्गुरूंकडून अनुग्रह मिळेल अशा आशेने ते पावसला आले नव्हते, तर स्वतःला लहानपणापासून आवडणाऱ्या भगवद्गीतेच्या एका उपासकाला आणि ज्ञानेश्वरीच्या एका अंतरंग अधिकारी संताला भेटावं म्हणून ते पावसला आले होते. संत दर्शन या पलीकडे अजून काही हेतू त्यांच्या मनात असण्याची शक्यताही नव्हती. तथापि नियतीच्या मनात काही निराळच असावं. बाळासाहेबांनी स्वरूपानंदांच्या खोलीत प्रवेश करताक्षणी एक विलक्षण दैवी स्पर्श त्यांच्या तरल अंतःकरणाला झाला आणि प्रथम दर्शनातच ते संपूर्ण स्वामीमय झाले. खरं तर हा प्रसंग यथार्थपणे शब्दात वर्णन करणं हे अशक्यच आहे. स्वामी स्वरूपानंदांचं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्यांची सतत अंतर्मुख असलेली दृष्टी बाळासाहेबांनी पाहिली आणि अनेक वर्ष मनात रंगवलेली ज्ञानेश्वर महाराजांची सगुण मूर्तीच आपल्यासमोर बसली आहे असा त्यांना प्रत्यय आला. ती खोली, समोर बसलेला तो महात्मा आणि त्या खोलीत भरून राहिलेलं सघन पावित्र्य यांनी बाळासाहेब नकळत नतमस्तक झाले. बाळासाहेबांनाही स्वामी स्वरूपानंदांनी प्रतिनमस्कार केला आणि अगदी सहज अहेतुक अशा त्या नमस्कारातून बाळासाहेबांच्या शरणागतीची मुहूर्तमेढच रोवली गेली. असा नमस्कार आज तगायत त्यांनी पाहिला नव्हता. यानंतर स्वरूपानंदांनी त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठ हातात दिला आणि कुठलेही पान काढून वाचायला सांगितलं. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील त्या ओव्यांमध्ये काय नव्हतं. स्वरूपानंदांचं बाळासाहेबांविषयीचे सर्व भाव माऊलींच्या शब्दातून प्रकट झाले. तरी प्रस्तुत आता गुणीही तू वाचूनी आणिक नाही, म्हणवनी गुजतरी तुझ्या ठाई लपवू नये. स्वामी स्वरूपानंद आपल्या जवळील सर्व परमार्थधन बाळासाहेबांना प्रदान करण्यासाठी उत्सुक होते याचीच ती ग्वाही होती. त्याच दिवशी दुपारी स्वरूपानंदांच्या इच्छेनुसार बाळासाहेबांचं देशांच्या ओसरीवर ज्ञानेश्वरीचं प्रवचन झालं. गंमत अशी की बाळासाहेबांनी ऐन वेळेला ज्ञानेश्वरीचं जे पान समोर येईल त्यावर प्रवचन करायला सुरुवात केली. योगायोग म्हणा किंवा पूर्वसंचित म्हणा, महात्मानस तू माम पार्थ हा 9व्या अध्यायातील त्यांचा अतिशय आवडीचा श्लोक समोर आला. स्वामी स्वरूपानंदांचं चरित्रच जणू श्रोत्यांसमोर त्या प्रवचनातून व्यक्त झालं. प्रवचनादरम्यान स्वामी स्वरूपानंदांच्या मुखावरील असलेली प्रसन्नता ही फार बोलकी होती. इतकंच नव्हे तर कपाळी बुक्का लावून प्रवचन ऐकतानाचा त्यांचा फोटो एका छायाचित्रकारांनी त्याचवेळी काढला. त्या फोटोतील प्रसन्न भाव हे बाळासाहेबांच्या प्रवचनामुळेच प्रकटले असा निर्वाळा स्वतः स्वामी स्वरूपानंदांनीच दिला होता. आपण अनुग्रह घ्यावा असा विचार करून जरी बाळासाहेब पावसला आले नसले तरी आता ते पहिल्या भेटीतच स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी इतके लीन झाले की स्वामी सांगतील तसंच करायचं हा विचार त्यांचा पक्का झाला. परमार्थाच्या क्षेत्रात सद्गुरु शरणतेला अनन्य साधारण असं महत्व आहे, परंतु शरणागत होण्यासाठी आपला मीपणाचा अहंकार नष्ट व्हावा लागतो. बाळासाहेब त्यांच्या वयाच्या 51व्या वर्षी स्वामी स्वरूपानंदांकडे गेले, परंतु या भेटीनंतर काही क्षणातच त्यांच्यात झालेला जो बदल बघितला की या भेटीचं अलौकिकत्व अधिकच ठळक होतं. पावसमधील दुसरा दिवस उजाडला, कार्तिक शुद्ध दशमी. सकाळी 8 वाजता स्वामीजींनी बाळासाहेबांना एकट्यांनाच भेटायला बोलवलं होतं. आज आपल्याला कशाचा लाभ होणार आहे हे त्यांना त्यावेळी माहीत नव्हतं. अत्यंत प्रसन्न आणि कृतकृत्यतेच्याच भावानी ते आत गेले आणि त्यांना स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायातील सोहम ध्यान साधनेची दीक्षा देऊन अनुग्रहित करून घेतलं. त्यानंतर स्वरूपानंद त्यांना म्हणाले की हे सर्व तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे, परंतु सद्गुरुमुखातून ऐकलं की तो बोध साधकाच्या अंतकरणात कायमचा पक्का होतो, कारण त्यामागे सर्व संप्रदायाची सद्गुरूंची शक्ती असते. या प्रसंगानंतर स्वामी स्वरूपानंद अतिशय प्रसन्न होते. जणू ते ज्या सत्शिष्याला शोधत होते तो शोधच समाप्त झाला होता. पावसमध्ये असताना मिळालेले सर्व क्षण आपल्या सद्गुरूंच्या सहवासात घालवून आणि त्यांची परत पुण्याला निघण्याची परवानगी मिळवून बाळासाहेब रत्नागिरीला परत आले. सद्गुरू कृपेनी परिपूर्ण होऊन ते आता परत निघाले होते. त्यांच्याबरोबर आलेले पुण्याचे इतर साधक येईस्तोवर त्यांनी स्वरूपानंदांच्या अनेक भक्तांच्या भेटी त्यावेळी घेतल्या आणि जेव्हा ते परत निघण्यास एसटी स्टँडकडे जाऊ लागले तेव्हा स्वरूपानंद सेवा मंडळातले एक पदाधिकारी समोरून येत होते. ते बाळासाहेबांना म्हणाले, तुम्ही जेव्हा समोरून येत होता तेव्हा 10-12 वर्षांपूर्वीचे स्वामी स्वरूपानंदच येत आहेत असं मला दिसलं. त्यांच्या बोलण्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. बाळासाहेबांचं स्वामीजींशी मनोमिलन तर झालेलंच होतं, त्यांनी संपूर्ण शरणागती देखील साधली होती, पण या प्रसंगामुळे ते स्वामी स्वरूपानंदांशी बाह्य रूपाने देखील किती एकरूप झाले होते हे लक्षात येतं. या भेटीविषयी लिहिताना साधक संजीवनीमध्ये स्वामीजी लिहितात, सार्थकता वाटे झाली झाली या वेचाची, भेटी झाली आजी स्वरूपानंदांची. आनंदात मन हे राही दुःख लेश नाही, विश्वात्मक झाला भाव अन्या ठाव नाही. पारुशली धाव आता चंचल मनाची, भेटी झाली आजी स्वरूपानंदांची. सद्गुरु भेटीची मंगल घडी बाळासाहेबांच्या जीवनात आली आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रांनी एक अतिशय गोड असं वळण घेतलं. नाथ महाराजांसारखं प्रापंचिक असूनही विरक्त जीवन जगणारे, ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी अभ्यासक आणि सोहम ध्यान साधनेचे अधिकारी असलेल्या बाळासाहेबांच्या गुरुभक्तीचा दिवसेंदिवस उत्कर्ष होत गेला. सद्गुरुचरणी समर्पणापासून सुरुवात करून अंतिम आत्मनिवेदनापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा झाला हा देखील त्यांच्या चरित्राचा एक अत्यंत उद्बोधक असा भाग आहे. तो आपण आता यानंतर पाहणार आहोत. हरिओम तत्सत.
स्वामी माधवनाथांचे एकूण जीवन पाहता त्यांनी ज्या प्रकारे संप्रदाय वाढविला त्याचा नीट विचार करता असे दिसते की त्यांचे अंगी असामान्य गुण होते. ते गुण मिळवता येत नाही तर दैवी संपत्ती तो शोधित सत्वगुणाचा पिंड हा जन्मावाच लागतो. स्वामीजींजवळ असलेल्या या दैवी संपत्तीला शास्त्राभ्यासाची, साधनेची आणि गुरुकृपेची जोड मिळाल्यावर त्यांच्या कार्याचा एक विशाल डेरेदार वृक्ष झाला. त्या वृक्षाला जी अमृत मधुर फळं येऊ लागली त्या फळांची गोडी चाखत असंख्य साधक या कल्पवृक्षाच्या सावलीत विसावले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार परमार्थाची वाट चालू लागले. स्वामीजींकडे 1975 ते 1985 या कालखंडात असंख्य युवा साधक साधिका आकृष्ट झाले. अशाच भाग्यवान साधकांपैकीच एक सद्भक्त पंकजदादा करवंदे. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना स्वामीजींच्या कार्यात ते जे आले ते कायमचे. आपलं सर्वस्व त्यांनी सद्गुरुचरणी आणि त्यांच्या कार्याप्रित्यर्थ अर्पण केलं. स्वामी मकरंदनाथांचा देखील त्यांना निकट सहवास लाभला आहे. त्यात आपले मनोगत व्यक्त करतो.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय पवित्र आणि भाग्याचा असा आहे, कारण 1968 साली जी भेट स्वामी स्वरूपानंद आणि बाळासाहेबांची झाली त्या भेटीने खरं तर नाथ संप्रदायाचं अखंडित्व हे साधलं गेलं आणि त्याच संप्रदायाचे पाईक होऊन आपण सर्वजण राहिलेले आहोत. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ, मगाशी गौतमने उल्लेख केला बाळासाहेब पूर्वाश्रमीचे, तसा जर तो उल्लेख आला तर तुम्ही सर्वजण क्षमा करा, पण ही एक लोकविलक्षण अशी सद्गुरू आणि सच्छिष्य यांची जोडी होऊन गेली. लोकविलक्षण अशा करता की निसर्ग नियमानुसार खरं तर सद्गुरूंकडे शिष्य येतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन घडवतो आणि त्यांच्या पसंतीची मोहोर तो आपल्या जीवनावर उठवतो. इथे मात्र ज्ञानेश्वर स्वरूप झालेले स्वामी स्वरूपानंद आणि जवळपास संतत्वाच्या सर्व पायऱ्या चढलेले असे बाळासाहेब ह्या दोघांची भेट आपण पाहतो आहोत. खरं तर महान भागवतांच्या बद्दलच्या गोष्टी, त्यांचं श्रवण, त्याच्यावर चिंतन, त्यांच्यावर मनन हे तुमच्यासारख्या सज्जनांसमोर आणि सद्गुरूंसमोर प्रकट करणं हा आयुष्यातला अत्यंत पवित्र असा योग आहे असं मला वाटतं. या दोघांमधल्या अत्यंत तरल असं भावविश्व उलगडण्याकरता आपण खरं तर त्यांचेच आशीर्वाद मागूयात. 10व्या अध्यायाची प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच्या 9 अध्यायांचा एक आढावा घेतला आणि त्याच्यात ते असं म्हणतात, ऐसे अध्याय हे गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमीचे, ते अनुवादलो हे सामर्थ्य तुमचे प्रभू. ही भेट देखील तशीच अनिर्वाच्य आणि खरं तर त्याचा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे त्यांनीच त्याच्यावर बोलावं अशी आहे. पण मी हे धाडस अशा करता करतो आहे, समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचे अंगी, तुम्हा संतांचा सलगी म्हणून करीतो. व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परंतु त्यांची पिल्ली निशंक तया पुढे खेळती. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपाशी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त वाहेल चिकी. वास्तविक 2 वेळा निर्विकल्प समाधीचा अनुभव असलेले, ज्ञानेश्वरीचा सखोल अंतरंग अभ्यास असलेले, दासबोध उपनिषद यांचा अभ्यास असलेले बाळासाहेब हे स्वामी स्वरूपानंदांकडे एक ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आणि अभ्यासू म्हणून भेट घेण्याकरता गेले. त्यांना तसा आग्रहही झाला म्हणून खरं तर गेले. पण पहिल्या भेटीतच नजरानजर झाली आणि ये हृदयींचे ते हृदयी घातले, द्वैतपण न मोडता आपणा ऐसे केले अर्जुना, असं जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं पहिल्याच भेटीमध्ये या दोघांची नजरानजर झाली आणि ते दोघं एकमेकांचे होऊन गेले. स्वामी स्वरूपानंद हे ज्या सच्छिष्याच्या शोधामध्ये होते तो सच्छिष्य बाळासाहेबांच्या रूपाने त्यांना दृग्गोचर होत होता आणि बाळासाहेबांना त्यांच्या झालेल्या अभ्यासावर, त्यांच्या झालेल्या साधनेच्या प्रगतीवर, त्यांच्या झालेल्या निरूपण सेवेवर कोणीतरी अधिकारी महापुरुषांनी मोहर उठवावी हे स्वाभाविक मानवी मनाचं जे एक गणित आहे तशी अधिकारी व्यक्ती समोर दिसत होती. सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर सच्छिष्याला स्वाभाविकरित्या सद्गुरूंच्या सहवासाची, त्यांच्या भेटीची एक अनन्य साधारण ओढ लागून राहते. तशीच ती बाळासाहेबांच्याही आयुष्यामध्ये दिसते. वास्तविक बाळासाहेबांचा फार प्रवास करण्याचा असा स्वभाव नव्हता, फार फिरण्याचा असा स्वभाव नव्हता. आणि दुसरं एक कारण असं होतं की त्यांना प्रवासामध्ये गाडी लागत देखील असे. पण स्वरूपानंदांची भेट झाल्यानंतर मात्र पहिल्याच वर्षात बाळासाहेब 5 वेळा पावसला जाऊन आले. आपण कल्पना करू 1968 सालचा तो प्रवास, 60 डोंगर चढणं आणि 60 डोंगर उतरणं, सगळा घाटाचा रस्ता, रत्नागिरीला उतरायचं, खाडीतून तरीतून पलीकडे भाट्याला जायचं आणि तिथे एसटी पकडून मग पावसला जायचं. एवढं मोठं दिव्य करून प्रवास करणं हे तसं बाळासाहेबांच्या प्रकृतीत नव्हतं. पण सद्गुरू भेटीची अनन्य साधारण ओढ सच्छिष्याच्या अंतःकरणात असते ते या प्रवासातून आपल्याला दिसून येतं. या दोघांच्या भेटींचा जर एक आलेख आपण मांडायचा प्रयत्न केला तर शिकस्त 30-35 वेळा ते एकमेकाला भेटले. या 30-35 वेळा भेटण्यामध्ये भेटीची वेळ होती ती 15 मिनिटं. त्या 15 मिनिटांमध्ये देखील 5 ते 7 मिनिटं सोहमचं भजन दोघं जण मिळून करायचे आणि काही काही भेटी तर फक्त दारातून दर्शनापुरत्या अशाच झाल्या. या सगळ्याचा जर आलेख आपण मांडला तर शिकस्त 3 ते 3.5 तास बाळासाहेब आणि स्वामी स्वरूपानंद एकमेकाला भेटले. पण या 3-3.5 तासातच परिसानी परिस घडवण्याची किमया घडवून आणली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, मा मी चव चित्तात हिला आणि सद्गुरु ऐसा दादूला जो दिठीवेनी बोला बैसवी पदी. अशी ताकद ज्यांची होती त्या स्वामी स्वरूपानंदांनी केवळ नजरेतून, केवळ आशीर्वाद या एकाच शब्दातून अगदी थोडं मोजकं बोलून बाळासाहेबांना मात्र त्या पदावर आरूढ करून टाकलं. बाळासाहेबांकडे देखील काही गुण नक्की होते. पावसला जायच्या आधी त्यांची पत्र स्वामी सेवेमध्ये रुजू होत असत. त्या पत्रांमध्ये किती जण येणार आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय, त्यांना आपण अनुग्रहित कराल का अशी विनंती देखील असे. यायची तारीख असे, बसची वेळ लिहिलेली असे आणि खाली एक ताजा कलम लिहिलेला असे, बस जर वेळेत आली तर अमुक वेळेला आम्ही पोहोचू. यायची वेळ आमची नक्की आहे, पण जाताना मात्र आपली आज्ञा होईल तेव्हा आम्ही इथनं निघू, असं विशेषत्वाने लिहिलेलं असे. आणि हा शिस्तप्रिय स्वभाव स्वामी स्वरूपानंदांना अतिशय भावून जात असे आणि ते अत्यंत प्रसन्न होऊन जात असत. प्रत्येक मिनिटाचा हिशोब देणारे स्वामी स्वरूपानंद बाळासाहेब येणार आहेत त्या दिवशी मात्र 9:05 कमी असतानाच सेवेकऱ्याला सांगत असत, जा बरं जरा ओटीवर बघून ये, बाळासाहेब आलेत का. ही जी शिष्याबद्दलची असणारी एक आत्म प्रेमाची जी भावना होती ती नक्कीच बाळासाहेबांपर्यंत देखील पोहोचत होती. सगळेजण देसाईंच्या घरी आल्यानंतर सगळ्यांना चहापाणी केलं जात असे. बाळासाहेबांना मात्र निरसं दूध दिलं जात असे. पहिल्यांदा जेव्हा निरसं दूध मिळालं तेव्हा बाळासाहेबांना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांना मनातनं असं वाटून गेलं की इथे लक्षात कसं काय आलं, मला निरसं दूध आवडतं ते. तेव्हा त्यांना कोणीतरी असं सांगितलं की स्वामी स्वरूपानंदांनी बारीक चौकशी करून हे लक्षात घेतलेलं आहे, तुमच्या आवडीनिवडी सगळ्या त्यांनी माहिती करून घेतलेल्या आहेत. आपण असं लक्षात घेऊयात की जेव्हा सद्गुरु शिष्याबद्दलच्या ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे सगळी व्यवस्था करतो तेव्हा शिष्याच्या अंतःकरणामध्ये काय भाव निर्माण होत असतील. शिष्याच्या बाजूने स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परम सेवा हे जरी खरं असलं तरी स्वामी स्वरूपानंदांच्या बाजूने देखील मात्र बाळासाहेबांकरता तयाचे आम्हा व्यसन तो आमूचे निज निधान किंबहुना समाधान तो मिळेतई अशी स्थिती होऊन गेली होती. 1970 साली असा एक प्रसंग घडला. बाळासाहेब जेव्हा खोलीमध्ये गेले स्वामीजींना भेटायला तेव्हा स्वामीजींनी त्यांना सांगितलं, तुम्ही शांत झाले आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा. त्याच वर्षी जवळपास 7-8 महिन्यांनी परत एकदा बाळासाहेब जेव्हा पावसला गेले तेव्हा कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी होती. खोलीत गेल्यानंतर नमस्कार केल्यानंतर स्वरूपानंद अतिशय प्रसन्न दिसत होते आणि त्या प्रसन्नतेतनं थोडं स्मितहास्य करून स्वामी स्वरूपानंद बाळासाहेबांना असं म्हणाले, आजच्या ह्या पावन दिवशी मी तुम्हाला काय बरं देऊ. त्याबरोबर बाळासाहेब उत्तरले, तुम्ही देण्याला समर्थ आहात पण जे द्याल ते सांभाळण्याची पात्रता मात्र ह्याला द्या. त्याच्यावर स्वामी स्वरूपानंदांनी संजीवनी गाथा हा ग्रंथ घेतला, त्यांना पाहिजे तो अभंग त्यांनी उघडला, तो संपूर्ण अभंग त्यांनी वाचला. तो असा होता, पाहे ज्याची दृष्टी सर्वत्र श्रीहरी भक्त तो संसारी भाग्यवंत. परत एकदा बाळासाहेबांचं संपूर्ण चरित्र स्वामी स्वरूपानंदांनी स्वमुखानी गायलं, त्याच्यावर स्वाक्षरी केली, बाळासाहेबांच्या हातात तो ग्रंथ दिला आणि म्हणाले, आता असं लिहा, कार्तिक वद्य त्रयोदशी ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त सप्रेम भेट. आणि ते लिहून झाल्यावर त्या ग्रंथावर स्वाक्षरी केली आणि त्या ग्रंथाबरोबर काही खडीसाखरेच्या पुड्या बाळासाहेबांच्या हातात देऊन ते असं म्हणाले, तुम्हाला योग्य वाटेल अशा व्यक्तीला हा प्रसाद द्यायला हरकत नाही. आपण या दोघांचे भाव विश्वातले काही बारकावे बघायचा प्रयत्न करतो आहोत. 1968 साली बाळासाहेब स्वरूपानंदांकडे गेले, 1971 साल उजाडलं. 1971 साल मधला मार्च महिना होता. त्यावेळेला बाळासाहेबांनी पहिल्यांदा गादीवर डोकं टेकवून स्वरूपानंदांना नमस्कार केला आणि डोकं वर उचलेस तोवर स्वामीजींनी बाळासाहेबांचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. पाहुनी तो स्पर्शू मळया निळू खरपुसू, मलयगिरीवरून येणारा चंदनगंधित जो वारा आहे तो देखील ह्या स्पर्शापुढे फिका, कठीण असा बाळासाहेबांना वाटून गेला आणि ते त्या स्पर्शामध्ये विरघळून गेले. पावसला जाणाऱ्या प्रत्येकाची मानसिक तयारी बाळासाहेब पुण्यामध्येच करवून घेत असत. स्वामींसमोर कसं जायचं, त्यांना द्यावयाची वस्तू कशी तयार ठेवायची, त्यांना कसा नमस्कार करायचा, त्यांनी दिलेला प्रसाद कसा स्वीकारायचा, या सगळ्या गोष्टी बाळासाहेब इथेच तयार करून घेत असत. आणि त्या बर हुकूम जेव्हा व्यक्ती खोलीमध्ये पेश होत असे तेव्हा स्वामी स्वरूपानंदांच्या नजरेतनं ते सुटत नसे आणि ही व्यक्ती पुण्याहून बाळासाहेबांकडनं आलेली आहे हे त्यांच्या लगेच लक्षात येत असे आणि ते अतिशय प्रसन्न होत असत. सद्भक्त योगिनीताई ताडे सुमन पूर्वाश्रमीची, ती तिथे काही सेवेकरता म्हणून राहिलेली होती, पण तिची एकंदरीत सेवावृत्ती बघून आणि ती पुण्याला बाळासाहेबांकडे राहते हे माहिती असल्यामुळे स्वरूपानंदांनी तिला असं सांगितलं की बाळासाहेब माझ्याकडे यायच्या आधीच संत होते, तू त्यांच्या घरी राहतेस, ते कसे बोलतात, ते कसे वागतात, ते कसा व्यवहार करतात, ते कसं सर्वांवर प्रेम करतात हे शिकून घे आणि इथल्यापेक्षा त्यांचीच सेवा तू करत जा. हे जेव्हा सद्गुरु आपल्या सशिष्याबद्दल सांगतात तेव्हा सद्गुरूंच्या अंतःकरणात सशिष्याबद्दल काय भाव आहे हे सहज लक्षात येतं. देह मन बुद्धीच्या पातळ्यांवर या दोघांच्या भेटी जर बघायचा आपण प्रयत्न केला तर जसं सद्भक्त गौतमनी सांगितलं तसं पहिल्यांदा बाळासाहेब पावसला आले आणि बरोबरची मंडळी कुठे कुठे फिरली तर बाळासाहेब तिथेच बसून राहिले पुढे वर्षभर. स्वरूपानंद प्रत्येकाला सांगत असत की बाळासाहेब इथे आले ते इथलेच होऊन गेले, देहानी देखील आपण सद्गुरूंच्या पेक्षा लांब जाऊ नये असं बाळासाहेबांचा मनोमन हेतू होता. नास करंदीकरांनी लिहिलेला दोन महात्म्यांची भेट हा एक लेख स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना वाचायला दिला. तो वाचल्यानंतर बाळासाहेबांनी स्वरूपानंदांना मोठ्या नम्रतेने असं सांगितलं की जरा वाक्य मोठी मोठी झालेली आहेत, छोटी करून परत लिहिला तर चालेल का? स्वामी स्वरूपानंद म्हणले पण लेखकाला वाईट वाटेल का? त्याच्यावर बाळासाहेब असं म्हणाले की लेखक हे ओळखीचे आहेत आणि आपण गाभा बदलत नाही आहोत, त्याच्यातला सगळा मजकूर तसाच ठेवून फक्त वाक्यरचना आपण वेगळी करतो आहोत. स्वरूपानंद म्हणले बघा. बाळासाहेबांनी तो लेख लिहिला, पुन्हा वाचून दाखवला आणि वाचताना एके ठिकाणी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना थांबवला. तिथे असा उल्लेख आला होता पूजनीय गोळवलकर गुरुजींचं वय किंवा जन्मतारीख 19 फेब्रुवारी 1906 आणि स्वरूपानंदांचा जन्म 15 डिसेंबर 1903. मनोमिलन झाल्यानंतर सद्गुरू आणि सच्छिष्य कसे एकरूप असतात बाळासाहेबांच्या ते चटकन लक्षात आलं. अलौकिक नोहावे लोकाप्रती ही जी भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे ती स्वरूपानंद जपायचा प्रयत्न करता आहे. आपण गोळवलकर गुरुजींपेक्षा वयाने देखील मोठे नाही हे दाखवायचा प्रयत्न होतो आहे म्हटल्यानंतर मोठ्या नम्रतेने परत एकदा बाळासाहेबांनी सांगितलं पण जे आहे ते आहे, त्याच्यात काय करणार. त्याच्यावर स्वरूपानंद असं म्हणाले तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर असू देत. बुद्धीच्या अंगाने जर बघायचं झालं तर एकदा तिथे ओसरीवर थोडं लांब हळू आवाजात काही साधक ज्याच्यामध्ये बाळासाहेबही होते यांची चर्चा चालली होती ध्यान साधनेबद्दल. कोणी एका साधकांनी बाळासाहेबांना असं विचारलं की ध्यानामध्ये जो आनंद होतो तो सवृत्तिक का निर्वृत्तिक. त्याच्यावर बाळासाहेबांनी असं उत्तर दिलं की ज्या मनपटलावर वृत्ती उठतात तो मनोरूप पटू फाटल्यानंतर तिथे काही वृत्ती शिल्लक राहत नाही, त्यामुळे ध्यानातला आनंद हा सवृत्तिक पण नाही आणि निर्वृत्तिक पण नाही, तो केवळ निव्वळ आनंद आहे. आणि ह्याच्या दाखल्या करता उदाहरणा दाखल म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांगितली, अगा सूर्योदय झालिया सूर्य सूर्याची पहावा धनंजया तैसा माते जाणावया मीची हेतू, आपला आपल्यालाच तो आनंद कळतो, हे पुढे त्यांनी उत्तर दिलं. दोघांनाही स्वरूपानंदांनी खोलीत बोलवलं आणि स्वरूपानंदांनी असा निर्वाळा दिला की बाळासाहेब म्हणतात तेच बरोबर आहे. पण त्याच्या पुष्ट्यर्थ स्वरूपानंदांनी अजूनही ओवी तिथे उद्धृत केली, ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगतेपणही. त्या साधकांना प्रसाद देऊन ते बाहेर निघाले, बाळासाहेबांना जेव्हा प्रसाद दिला तेव्हा अजून एक ओवी स्वरूपानंदांनी उद्धृत केली, भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळू लोटी तेथ सुखे सिघे आटी गाढेपणे. हे एवढं ऐकलं मात्र आणि बाळासाहेब असं नम्रतेने म्हणाले की स्वामीजी ह्याचा थोडा बहुत अनुभव मला देखील आहे. हे एवढं म्हटल्याबरोबर स्वरूपानंद अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणले मग झालं तर आता काही बाकी लागत नाही. पुढच्या एका भेटीमध्ये स्वामी स्वरूपानंदांनी अगदी जवळ बोलवून बाळासाहेबांना असं सांगितलं की आपलं वायुमंडल जे आहे ते चिदाकाशामध्ये स्थिर करावं आणि त्या पोकळीमध्ये मन आणून ते जिरवून टाकावं. हे सांगितल्याबरोबर दोघांनी देखील ध्वनीसहित आणि ध्वनीरहित थोड्या वेळ सोहम केलं आणि मग मिनटा दीड मिनिटानंतर बाळासाहेबांनी असं सांगितलं की ह्याचा देखील मी थोडा थोडा अनुभव घेतो आहे. त्याच्यावर स्वरूपानंदांनी आशीर्वाद एवढे शब्द उच्चारले. हे देह मन बुद्धीवरचे त्यांचे जे भावाचे प्रसंग आहेत या सर्वांच्या पलीकडचा एक प्रसंग म्हणजे 22 जुलै 1973 श्रावण शुद्ध प्रतिपदा स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना गुरु परंपरा पुढे चालवायला सांगितलं. मी नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली, आता तुम्ही सांभाळा, उपासना करा, आनंदात रहा, यथाशक्ती यथामती गुरु परंपरा पुढे चालवा, माझे पूर्ण आशीर्वाद आहेत आणि गादी खालून त्यांनी लिफाफा काढून दिला. पूर्व सुरींच्या इच्छेचा हा कलशाध्याय होता, नाथ संप्रदाय हा अखंडित पुढे चालू राहिला. प्रकृती मर्यादेमुळे न करता आलेलं काम स्वामी माधवनाथांच्या रूपाने स्वामी स्वरूपानंदांनी केलं आणि हा गुरुसेवेचं व्रत निष्ठेनी पवित्रतेनी स्वामी माधवनाथांनी देखील जपलं. 1992 साली ह्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. स्वामी माधवनाथांनी स्वामी मकरंदनाथ आणि स्वामी माधवानंदांना उत्तराधिकारी म्हणून नेमलं आणि पुढे 4 वर्ष स्वामीजी अत्यंत कृतार्थतेने आणि समाधानाने अकर्तृत्व कर्मयोग काय असतो हे जगवून दाखवत होते. 1968 साली प्रथम भेटीत झालेल्या एकरूपतेला 1996 साली मात्र गुरुपौर्णिमेच्या अत्यंत पावन दिनी देहाची खोळ सोडून देऊन या एकरूपत्वेला स्वामी माधवनाथांनी पूर्णत्व बहाल केलं. अशी ही एक लोकविलक्षण परमार्थाच्या विश्वातली एक आपल्या सर्वांनी पाहिलेली अशी ही जोडी, तिच्याबद्दलचा काही एक यथाशक्ती यथामती अभ्यास करायचा प्रयत्न आज आपण केला तो त्यांच्याच कृपेनी आपल्याला पुढची प्रगती करण्याकरता आशीर्वाद देवो ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. हरिओम तत्सत.
सद्भक्त वसंत साठे स्वामी माधवनाथ आणि सरलाताईंच्या प्रतिमेला हार अर्पण करतील. आपल्या केंद्रात असे अनेक साधक आहेत की जे कुठल्याही गाजावाजा न करता अप्रकट राहून कार्याची सेवा करीत असतात. सद्भक्त वसंत साठे हे असेच अबोल सेवाभावी साधक आहेत. सद्गुरु चरणी आल्यावर साधकाच्या अंतकरणातील संकल्प विकल्प आपोआप गळून पडतात. साधक सद्गुरु चरणी अनन्य भावे शरण जाऊन सद्गुरु स्वरूप गाऊ लागतो. सद्भक्त डॉक्टर विजय आठले सद्गुरु स्वरूप अगाध अपार हा स्वामीजींचा अभंग सादर करतील.
सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कैसे वानु, कायमी पामर कैसे वानु, कैसे वानु, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, देखताची पड़े ब्रह्माजी का मौन, देखताची पड़े ब्रह्माजी का मौन, निर्गुणाचे गुण कैसे बोलू, निर्गुणाचे गुण कैसे बोलू, कैसे बोलू, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण, नव्हे ते सगुण नव्हे ते निर्गुण, तयाचे लक्षण काय सांगू, तयाचे लक्षण काय सांगू, काय सांगू, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी, स्वामी म्हणे भाव ठेवा पाया पाशी, तरीच तुम्हासी आतुडेल, तरीच तुम्हासी आतुडेल, आतुडेल, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, कायमी पामर कैसे वानु, कायमी पामर कैसे वानु, कैसे वानु, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, सद्गुरु स्वरूप अगाध अपार, अगाध अपार.
आज आपल्याकडे एक विशेष अतिथी आले आहेत, माननीय अतुलजी लिमये उपस्थित आहेत. माननीय अतुलजी लिमये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत प्रचारक आहेत. सद्भक्त मुकुंदराव तापकीर सरांना मी विनंती करते की त्यांनी माननीय अतुलजी लिमये यांचा परिचय करून द्यावा.
आज आपल्या या सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये आपल्या साऱ्या व्यस्त कार्यक्रमातून विशेष अतिथी म्हणून माननीय अतुलजी लिमये इथे आलेले आहेत. अतुलजी लिमये हे गेले 20 वर्ष संघाचे आजीवन प्रचारक या नात्याने ज्येष्ठ प्रचारक आहेत. सध्या त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणजे प्रांत प्रचारक म्हणून ते कार्यरत आहेत. संघाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सामाजिक समरसतेचा विचार मांडण्यासाठी त्यांचा सर्व जिल्ह्यात तालुक्यात सतत प्रवास असतो. परंतु या सामाजिक कार्याबरोबरच अतुलजींची अध्यात्माची विशेष ओढ आहे. मूळचे नाशिकचे असलेले अतुलजी हे जेव्हा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रचारक होते त्या काळात देखील ते पावसला मुद्दाम जायचे, स्वामीजींच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. जेव्हा ते प्रांत प्रचारक म्हणून पुण्यात त्यांचं मुख्य कार्यालय जरी असलं तरी त्यांचा 20-25 दिवस हा संपूर्ण प्रांतात प्रवास असतो. या पुण्याच्या मुक्कामामध्ये स्वामीजींच्याकडे मधून ते भेटीला येत असतात. ध्यानाची प्रक्रिया, नामाची प्रक्रिया स्वामीजी समजून घेत असतात. असा एक मूळचा अध्यात्माचा पिंड हे अतुलजींच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. गेले महिनाभर संघाच्या वेगवेगळ्या शिबिरामधून ते व्यस्त आहेत. आजही त्यांची बैठक होती, परंतु आम्ही विनंती केली आणि अतुलजी आपल्या या सायंकाळच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. स्वामीजींचा आणि त्यांचा विशेष लोभ आहे, या प्रेमापोटीच ते आले. मंडळाच्या वतीने मी माननीय अतुलजींचं स्वागतही करतो आणि मंडळाच्या वतीने पूजनीय स्वामींनी त्यांचा सन्मान करावा अशी विनंती करतो.
परमार्थासाठी आयुष्य प्रत्येक कण आणि कण जगून घेण्यासाठी पूर्ण जागरूकता हवी. तारुण्य म्हणजे तर मृगाचा वारा. या ओलसर सृजन ऋतूत जे पेराल ते सुगवते. स्वामी मकरंदनाथांच्या बाबतीतही हेच घडलं. अगदी तरुण वयात ते स्वामी माधवनाथांकडे यायला लागले. परमार्थाचे बीज पेरण्याआधी सगळेच योग्य जुळून आलं होतं. सुदैवाने बीज पेरण्याला योग्य जमीन, योग्य वातावरण, योग्य खतही मिळालं. स्वामी मकरंदनाथांनी मशागत करून अध्यात्माचं भरभरून पीक घेतलं. ते स्वतःही समाधानी झाले आणि इतरांनाही समाधान देऊन गेले. स्वामी माधवनाथांची कृपादृष्टी त्यांच्यावर बरसतच आहे. क्षितिजावरच्या कोवळ्या अरुणाची मनाच्या देवघरात निरांजन लावून स्वामीजींनी अहोरात्र परमार्थाची ज्योत तेवत ठेवली आहे. एका परिसाने दुसऱ्या परिसाला घडवावं तसं स्वामी माधवनाथांसमवेत स्वामी मकरंदनाथांचं जीवन घडलं. विचारांच्या रौप्य मुद्रा उधळत सुविचार रूपी आशीर्वचन स्वामीजींनी आम्हाला द्यावत अशी मी त्यांना विनंती करते.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. या माझ्या मनोगताच्या पूर्वी मी अतुलजींचे खरोखर मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या एवढ्या व्यस्त दिनक्रमातून ते स्वामी स्वरूपानंदांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या पारमार्थिक आवडीमुळे आपल्या इथं उपस्थित राहिले. स्वामी माधवनाथ आणि स्वामी स्वरूपानंद या विषयावर स्वामी माधवनाथ स्वरूपानंदांकडे गेले कसे, त्यांच्यामध्ये एकूण संवाद घडले कसे आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले हे झालं कसं आणि नाथ संप्रदाय हा स्वरूपानंदांनंतर अव्याहत स्वामी माधवनाथांच्या रूपाने चालत राहिला कसा, याचं एक अतिशय उत्तम ऐतिहासिक वर्णन आपण सद्भक्त गौतम आणि सद्भक्त पंकज दादा यांच्याकडून ऐकलं. नाथ संप्रदायातील सर्व पूर्व गुरु हे अंतर्मुख असलेले दिसतात, ते शुद्धतेवर भर ठेवणारे दिसतात, तसंच ते कर्मप्रवण दिसतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं आता गृहादिक हे आघवे जे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निसंगू म्हणोनी, कोणीही संन्यास घ्यावा असं सांगितलेलं नाही, उलट प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून आपल्या रोजच्या जीवनामध्येच परमार्थाचा अंतर्भाव करून आपलं जीवन हे धन्य करून घेता येतं, अशा प्रकारची शिकवण सगळ्या सद्गुरूंनी पूर्वगुरूंनी अशी दिलेली आहे. हा संप्रदाय आदिनाथांपासून ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि ज्ञानेश्वर महाराजांपासून थेट स्वामी स्वरूपानंद पावस आणि स्वामी माधवनाथांपर्यंत असा चालत आलेला आहे. या संप्रदायाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या संप्रदायामध्ये अत्यंत तर्कशुद्ध आणि गीता ज्ञानेश्वरी उपनिषद याच्यावर आधारित असा परमार्थ सांगितला जातो. हा मुख्यतः ध्यानाचा संप्रदाय आहे, ज्ञान प्रधान संप्रदाय आहे आणि याच्यामध्ये भक्तीसहित ज्ञान ही राजयोगाची भूमिका त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. ज्ञानेश्वरी हा या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे. ओम रामकृष्ण हरी हा या संप्रदायाचा जप आहे आणि सोहम ध्यान हे या संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांचे गुणविशेष जर पाहायचे झाले तर स्वामी स्वरूपानंद हे बुद्धिवादी होते, ते चिकित्सक स्वभावाचे देखील होते, त्यांच्यापाशी एक स्पष्ट वक्तेपणा आणि आपलं जे मत आहे ते तीव्र तर्कांनी मांडणं असं त्यांच्या तारुण्यामध्ये नक्की दिसून येतं. घरात अतिशय चांगले संस्कार आणि सात्विक श्रद्धावान असं त्यांचं वर्णन करता येईल. बाल्यापासूनी गीताध्ययनी होता मज बहु छंद, तारुण्यी तत्कथित तत्वते भोगी आज अगाध, असं स्वरूपानंद आपल्या स्वतःबद्दल म्हणतात. गीतेची अतिशय आवड आणि चिंतन त्यांचं तरुणपणामध्येच सुरू झालं. आपल्या स्वानुभवाच्या कसोटीवर जीवन जगायचं असा निश्चय त्यांनी तरुणपणी केला. जगी जन्मुनी अभिनव जीवन सत्कविवर होईन, स्वानुभवांत स्फूर्त नवरसी सत्य काव्य निर्मिन. कवीवर होईन पण सत्य सांगणारं सत्स्वरूप त्याचं वर्णन करणारं काव्य त्याची मी निर्मिती करीन असं ते म्हणतात. जगी जन्मुनी अभिनव जीवन बागवान होईन स्वानुभव सुधा शिंपुनी वसुधा नंदन वन बनवीन. स्वानुभवावर आधारितच जीवन जगेन. जगी जन्मुनी अभिनव जीवन शिल्पकार होईन अनुभव शिले तुनी सर्वदा सत्यमूर्ती काढीन. माझीच मूर्ती माझा दगड हा अनुभव शिलेतून कोरून मी एक सुंदर मूर्ती बनवीन असं स्वतःबद्दल ते म्हणतात. ते ध्येयवादी होते. त्यांचा कर्मयोगावर प्रयत्नांवर विश्वास होता. त्यांचं वर्णन टिळकाईट असं केलं जात असे. त्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास 55% ते 60% ओव्या या कर्ममार्गावर लिहिलेल्या आहेत. साधना आणि अनुसंधानाचे कसून प्रयत्न त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केले. त्यांच्या जीवनामध्ये तरुणपणामध्ये राष्ट्रभक्ती देखील दिसून आली. तर माधवनाथ हे सुसंस्कारित आणि लहानपणापासूनच प्रेमळ वृत्तीचे होते. उत्तम गुणांचे अभ्यासक होते. तसंच ते अत्यंत मेहनती होते. कष्ट करणारे आणि जिद्दी स्वभावाचे होते. दृढनिश्चयी नेमस्त स्वभाव नेमस्त वृत्ती नेमस्त विचार आणि नेमस्त वर्तन याच्यावर त्यांचा भर होता. गीतेचे ते देखील तरुणपणापासून अभ्यासक चिंतन करणारे असे होते. आणि गीतेवर आधारित असं आपलं जीवन असावं असं त्यांना वाटत होतं. मी थोडासा तौलनिक आढावा घेतो आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ वयाच्या 20 ते 40 या टप्प्यामध्ये या दोघांचंही जीवन कसं होतं. स्वामी स्वरूपानंदांना त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी पुण्यात असणारे तेव्हा सद्गुरू बाबा महाराज वैद्य म्हणजे गणेशनाथ महाराज यांच्याकडून नाथ संप्रदायाचा अनुग्रह त्यांचे मामा केशवराव गोखले यांच्यामुळे झाला. गुरुकृपा झाल्यानंतर त्यांना सद्गुरूंनी सांगितलं की सोहम भावाचा अभ्यास नित्य नेमानी तू कर. ध्यान जसं करायचं आहे तसं तो मी आहे अशा भावाचा नित्य अभ्यास केल्यामुळं तुझ्या देहबुद्धीचं निराकरण होईल असं गणेशनाथ महाराज म्हणाले. तसंच व्यवहार करत असताना साक्षीत्वानी राहा साक्षीत्वानी वर्तन कर आणि वाट्याला आलेली कर्म जी आहेत ती यथोचित तू सांभाळ असं गणेशनाथांनी त्यांना सांगितलं. त्या काळामध्ये त्यांनी राष्ट्रीय आंदोलनामध्ये सहभाग घेतला आणि पुण्याच्या येरोडा जेलमध्ये त्यांना 3 महिन्याची शिक्षा झाली. त्या काळात देखील जेलमध्ये ते ध्यानाला बसत असत आणि प्रसिद्ध समाजवादी नेते एस एन जोशी अशासारखी काही मंडळी तेव्हा त्यांच्याबरोबर तुरुंगात होती आणि ते त्यांना गमतीने ते ध्यानाला बसत असल्यामुळे स्वामी असं म्हणत असत. पुण्यामध्ये स्वरूपानंदांचा आणि त्यांचे सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचा अतिशय निकट असा सहवास झाला. स्वामी स्वरूपानंदांनी गणेशनाथांना एक नवरत्न हार म्हणून 9 ओव्या असलेलं काव्य करून अर्पण केलं. त्याच्यामध्ये ते आपली पारमार्थिक स्थिती कशी आहे ते आपल्या सद्गुरूंना सांगतात. ते काव्य वाचल्यानंतर गणेशनाथ महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी सहज स्फूर्त उद्गार काढले, अरे तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास. त्यांनी ज्ञानेश्वरी आपल्या स्वतःच्या हातांनी लिहून आपल्या सद्गुरूंना त्या काळात अर्पण केली. त्या काळात पुण्यामध्ये त्यांचा एका मुलीबरोबर विवाह त्यांनी स्वतःने ठरवला. त्या काळात जर तो विवाह झाला असता तर तो त्या काळात असलेला प्रेमविवाह असा झाला असता. त्यांनी विवाह करून प्रपंच आणि परमार्थ एकरूप करून दाखवावा अशी उमेद धरलेली होती. पण पावसमध्ये ते अभ्यासाच्या निमित्ताने गेले आणि मलेरिया सदृश, कोणी कोणी मलेरियाही म्हणतात, पण तशा प्रकारचा एक ताप त्यांना आला आणि त्या तापामध्ये त्यांची सगळी शक्ती क्षीण होऊन गेली. त्यांना अत्यंत अशक्तपणा आला. त्या काळामध्ये त्यांना मृत्यूचा देखील धक्कादायक अनुभव आला. त्याच्यातून ते गडबडून गेले. त्यांनी अनुसंधान वाढवण्याचा कसून प्रयत्न केला. निज अंथरुणी होतो खिळूनी निजुनी चातुर्मास असं ते एका ठिकाणी म्हणतात. पण या काळाचा त्यांनी पारमार्थिक अनुभव अनुसंधानासाठी आणि सोहम भावासाठी खूप उपयोग करून घेतला. दुसरं कोणतंही चिंतन या काळात त्यांनी केलं नाही. या भीतीचं रूपांतर त्यांच्या ठिकाणी निर्भयतेमध्ये झालं, देहातीत स्थितीमध्ये झालं. ते पूर्ण संत होऊनच या आजारातून जवळपास बाहेर पडले. असं आशा करता मी म्हणतो की ही 34 सालची गोष्ट आहे. त्यांनी पहिला अनुग्रह 37 साली वयाच्या 37व्या वर्षी दिला. 1 सालचा त्यांचा जन्म होता. त्यांनी ताई देसाईंना पहिला अनुग्रह दिला आणि वयाच्या 38व्या वर्षी बाम परांजप्यांना त्यांनी अनुग्रह दिला. तरी देखील बाम परांजपे हे त्यांचे पहिले अनुग्रहित म्हणून नोंद झालेली आहे. तर 20 ते 40 या काळाच्या दरम्यान स्वरूपानंद हे अशा प्रकारे साधना करून सद्गुरूंची कृपा संपादन करून मोठ्या स्थित्यंतरातून आत्मानुभवी संत आणि सद्गुरू म्हणून कार्यरत झालेले होते. तर या काळात स्वामी माधवनाथ आपले वडील निवर्तल्यामुळे कोकणातून पुण्यामध्ये आले. त्यांनी पुण्यामध्ये काही छोटा मोठा व्यवसाय करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी टेलरिंगचं दुकान इथं सुरू केलं. टेलरिंग त्याकरता ते शिकले आणि दुकान त्यांनी टाकलं. स्वामी माधवनाथांचं देखील प्रेमविवाह झाला. त्यांची पत्नी कोकबन मध्ये त्यांच्या घराच्या शेजारीच राहणारी सरोज तेंडुलकर म्हणजे आपल्या मातोश्री सरलाताई त्यांचीही जन्मशताब्दी आपण साजरी करतो आहोत. त्या काळात बाळासाहेबांनी आपल्या प्रपंचाची घडी बसवण्यासाठी सगळं लक्ष खर्च केलं आणि अत्यंत कष्टानी शून्यातून ते वर आले, पुढे आले. या काळात गीतेचा अभ्यास आणि चिंतन ही तरुणपणाची जी भूमिका होती ती वय वर्ष 20 ते 40 देखील तशीच राहिली. त्याच्या जोडीला उपनिषद आली. पुढे दासबोध त्यांच्या हातामध्ये आला आणि या दरम्यानच म्हणजे 38व्या वर्षाच्या दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष साधनेला सुरुवात केली. बसून ओम श्रीराम हे नाम श्वासावर जपायला त्यांनी सुरुवात केली. वयाच्या 40 पर्यंत त्यांना गुरुकृपा झालेली नव्हती. तर स्वरूपानंद वयाच्या 40 मध्ये सद्गुरु म्हणून कार्यरत झालेले होते. वय वर्ष 40 ते 60 या काळामध्ये स्वरूपानंद त्यांनी अनेक अनुग्रह दिले. अर्थात कोकणामध्ये पावस हे तसंही अतिशय आडगाव होतं त्या काळात. पण सहज जी व्यक्ती येईल, सात्विक असेल आणि साधना करण्याची आस्था असेल अशा मंडळींना स्वरूपानंदांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. त्यांनी 40 ते 60 या वयाच्या दरम्यानच अभंग ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभंगात्मक अनुवाद अभंग चांगदेव 65 आणि अभंग अमृतानुभव असे ग्रंथही लिहिले. तसंच त्यांनी आपल्या स्वानुभवावर आधारित अशी काव्यरचना देखील या काळात केली. आजारपणाच्या काळात अमृतधारा म्हणून साकीबद्ध असा ग्रंथ देखील त्यांनी लिहिला. या काळातच त्यांच्या थोड्या बहुत प्रसिद्धीला सुरुवात झाली, मात्र ते फार प्रसिद्ध या काळात नव्हते. त्यांच्या वयाच्या 60 मध्ये त्याच दरम्यान अभंग ज्ञानेश्वरीचं प्रकाशन 60 नंतर 63 साली खरं असं झालं. त्यांचं चरित्रही त्या काळात एक प्रकाशित झालेलं होतं. तर स्वामी माधवनाथ वयाच्या 40 ते 60 या दरम्यान त्यांनी जी ध्यानाची साधना, नामाची साधना सुरू केलेली होती, त्या नामाच्या साधनेमध्ये त्यांना नाम लयाला जाऊन तिथं सोहम भावाचं स्फुरण झालं. ते स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपण एका प्रेरणेनी करू लागले. आपल्या घरी करत असत आणि कोणत्याही प्रसिद्धीचा त्याच्यामध्ये भाग नव्हता. त्यांना मगाशीच आपण ऐकलं की निर्विकल्प समाधीचा लाभ 2 वेळेला या काळामध्ये झाला. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती या स्वरूपानंदांच्या एका अधिकारी शिष्याची आणि त्यांची या काळामध्येच भेट झाली आणि त्यांच्या आग्रहावरून आणि बाबा देसाईंच्या आग्रहावरून तसंच त्यांच्या सासूबाईंनी स्वरूपानंदांचं एक चरित्र त्यांना दिलेलं होतं, तर ते चरित्र देखील वाचून थोडी उत्सुकता निर्माण झाल्यामुळं ते स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी म्हणून पावसला गेले. वयाच्या 91व्या वर्षी स्वरूपानंदांना 19व्या वर्षी अनुग्रह झाला, तर स्वामी माधवनाथांना वयाच्या 51व्या वर्षी अनुग्रह झाला. तेव्हा ते ज्ञानेश्वरीचे अंतरंग अभ्यासक आणि घरी स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी करणारे प्रवचनकार म्हणून पुण्यामध्ये काही लोकांना त्यांची चांगली माहिती होती. त्यांना गुरुकृपा झाली आणि गुरुकृपा झाल्यानंतर 1973 साली त्यांना स्वरूपानंदांनी उत्तराधिकार दिले. तर तो प्रसंग आणि त्या दरम्यान असणारे सगळे प्रसंग आता आपण सद्भक्त पंकजदादांकडून ऐकले. वय वर्ष 60 च्या पुढं स्वरूपानंद 1963 नंतर विशेष करून अतिशय कीर्ती त्यांची हळूहळू करून पसरायला लागली. त्यांनी त्या दरम्यान 2 जणांना उत्तराधिकार दिलेले होते किंवा अनुग्रहाचे अधिकार दिलेले होते. त्याच्यामध्ये स्वामी अमलानंद आणि स्वामी सत्यदेवानंद यांचा समावेश होता. आणि पुढे 1973 साली त्यांनी बाळासाहेब वाकडे यांना म्हणजे स्वामी माधवनाथांना लिखित स्वरूपामध्ये संप्रदायाचे उत्तराधिकार दिले. अत्यंत विकल अशी देहस्थिती किंवा अशक्त अशी देहस्थिती 1934 पासूनच त्यांची राहिली आणि या काळामध्ये म्हणजे 60च्या पुढे ती क्रमाक्रमाने अधिकाधिक अशक्त होत गेली. स्वामी माधवनाथ असं सांगतात की एकदाच त्यांनी स्वरूपानंदांना चालताना पाहिलेलं होतं. अशा विकल देहस्थितीमध्ये देखील स्वरूपानंद आपल्या अंतर्यामी मुरलेले आणि पावससारख्या तशा एका बाजूच्या अशा गावामध्ये आणि अतिशय एकांतात राहिल्यामुळं स्वामी माधवनाथ म्हणत असत की मुरंबा जसा मुरतो तसे स्वामीजी आपल्या बोधामध्ये अक्षरशः मुरून राहिलेले होते. पण याचा अर्थ स्वरूपानंद हे स्वतःला जगापासून वेगळे काढून राहिलेले होते असं मात्र नाही. स्वरूपानंदांना संप्रदाय पुढे गेला पाहिजे, त्याची तजवीज केली पाहिजे अशी इच्छाही होती. त्या तऱ्हेने त्यांनी पावलंही टाकलेली होती. शिवाय त्यांना जे सांगायचं होतं ते कर्मयोग्याच्याच एका जिद्दीच्या भावनेतून अशा देहस्थितीमध्ये देखील त्यांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव 65, अमृतानुभव यांचा अभंगात्मक अनुवाद करण्याचं प्रचंड कार्य केलेलं होतं. स्वामी माधवनाथ हे वयाच्या 60 वर्षांच्या पुढं त्यांची प्रवचनं सद्गुरू पदाधिष्ठित म्हणून अधिकाधिक बहरू लागली. त्यांच्या प्रवचनातून श्रोत्यांना परमार्थ करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांना ध्यानाचा अनुग्रह त्यांनी दिला. त्या काळात तरुण आणि सुशिक्षित वर्गाला परमार्थाकडे वळवण्याचं फार मोठं काम पुण्यामध्ये स्वामीजींनी केलं आणि पुण्याच्या बाहेर देखील नागपूरपासून पणजीपर्यंत त्यांनी दौरे देखील काढले. फार बाहेर जाण्याचा जरी पिंड नसला तरी देखील त्यांनी महाराष्ट्रभर ध्यानाचा प्रसार देखील केला. प्रपंच दुकान सांभाळून सांप्रदायिक काम त्यांनी काही काळ केलं आणि मग नंतर दुकान आपलं विकलं. त्यांचं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे दुकान होतं. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी माया अपार्टमेंट हे ध्यान मंदिर केलं आणि वयाच्या 70व्या वर्षी अध्यात्म मंगलधाम निर्माण झालं. असंख्य अनुग्रह त्यांनी दिले. ध्यानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला. अनेक सत्संग घेतले. अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. 1991 साली स्वामीजींना पॅरलिसिसचा अटॅक आला, जे त्यांच्या वयाच्या 74व्या वर्षी. तोपर्यंत कर्म करताना अकर्ता असणं ही कर्मणी अकर्म ही जीवनदशा कशी असते याचं एक उदाहरण स्वामीजींनी जगापुढे ठेवलं. आणि त्यांना पॅरलिसिसचा अटॅक आल्यानंतर 1991 नंतर त्यांचे बरेच व्यवहार कमी झाले. प्रवचनही थोडी व्हायला लागली. त्या काळामध्ये अकर्मणी कर्म ही दशा काय असते हे त्यांनी आपल्या जीवनावरून दाखवलं. स्वरूपानंदांनी 1974 साली देह ठेवला आपल्या वयाच्या 74व्या वर्षी, तर स्वामी माधवनाथांनी आपल्या वयाच्या 79व्या वर्षी 1996 साली 30 जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी देह ठेवला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी देह ठेवून आपल्या सद्गुरूंशी ते एक रूपता त्यांनी साधली. स्वरूपानंदांचं जीवन अत्यंत शिस्तबद्ध होतं. त्यांच्या स्वभावामध्ये हळुवारता होती, पण त्यांचा स्वभाव थोडासा कडक देखील होता. त्यांना बेशिस्त खपत नसे. तसंच गंभीर प्रकृती होती. तर स्वामी माधवनाथ व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन हे शिस्तबद्धतेचंच होतं, पण त्याच्याबरोबर ते अत्यंत हळुवार, प्रेमळ आणि आनंदपूर्ण असे नेहमी भासत असत, असे असत. स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीमध्ये एक मधुर अशी गंभीर शांती प्रत्ययाला येत असे आणि अजूनही येते. स्वामीजींचा चैतन्य रूपी वास तिथं आहे आणि स्वामी माधवनाथांच्या खोलीत अजूनही अत्यंत उत्साह, आनंद, मोद भरलेला असा दिसतो. स्वामीजी असताना देखील तसंच वातावरण असायचं, जणू आपण स्वर्गात आहोत की काय असं वाटेल असं स्वामीजींच्या खोलीमध्ये वातावरण असायचं. स्वामी स्वरूपानंद शिस्तीबद्दल फार कडक असत. एकदा एक सेवेकरी त्याला काही काम निघालं म्हणून त्याच्याऐवजी दुसऱ्या एका व्यक्तीला सेवेसाठी बसवून काम करण्यासाठी म्हणून गेला आणि स्वरूपानंदांनी कशाकरता तरी हाक मारली तर दुसराच मनुष्य पुढे आला. ते पाहून त्यांनी विचारलं तर तो म्हणाला की त्याला काही काम असल्यामुळं त्यांनी मला इथं बसायला सांगितलेलं आहे. स्वामीजी काही बोलले नाहीत. मात्र दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्या सेवेकऱ्याला परत सेवेच्या कामावर ठेवून घेतलं नाही. त्यांचा कडकपणा सांगतो, जे कधी कधी संत कडक होतात तसं स्वरूपानंद अत्यंत कडक शिस्तीचे होते. एका सेवेकऱ्यांनी रात्री झोपायची सेवा त्याच्याकडे होती तेव्हा काही अर्जंट काम निघालं म्हणून परस्पर दुसऱ्या कोणाची व्यवस्था केली. स्वामीजींच्या लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला बोलून स्वरूपानंदांनी असं सांगितलं की इथून पुढे तू झोपण्याच्या सेवेला येण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कल्पना करा, त्या व्यक्तीला त्यांनी परत कधीही आपल्या जवळ झोपण्यासाठी म्हणून बोलवलं नाही. तर स्वामीजींची जी शिस्त होती ती त्यांची वैयक्तिक शिस्त होती, पण लोकांचं ते सगळं सहन करत होते, मोठ्या प्रेमाने सहन करत होते, ही त्यांची प्रकृती होती. एकदा गुरु पूजा 10 दिवस चालत त्या काळात पुण्यात, आणि अतिशय थकलेले होते, पॅरलिसिस झालेला होता, आणि आपल्या अंथरुणावर अक्षरशः जाऊन ते पडले, आता खूप थकलो म्हणाले. तेवढ्यात एक अर्ध्या तासाने बाहेर कोणीतरी व्यक्ती आली पूजेसाठी, आणि बाहेर थोडीशी वाद घालत होती की मी फार लांबून आलेलो आहे आणि मला परत यायला जमणार नाही. ते खरं म्हणजे वेळेत आलेले नव्हते. स्वामीजींच्या कानावर ते गेल्यानंतर स्वामीजींनी आत बोलवलं त्यांना, ते आपल्या खोलीतून उठून बाहेरच्या खोलीत आवरून आले, त्यांनी पूजा स्वीकारली आणि परत आत येऊन अक्षरशः अंथरुणावर कोसळले. ते म्हणाले की बेशिस्त लोक जेव्हा असतात तेव्हा संतांना किती त्रास होतो याची लोकांना कल्पना येत नाही, असं त्यांनी उद्गार काढले. पण त्यांनी त्या व्यक्तीला परत पाठवलं नाही. असा या दोघांच्या प्रकृतीमध्ये थोडी भिन्नता देखील होती, प्रकृतीप्रमाणे तशी असणारच. स्वामी स्वरूपानंद स्वरूपाश्रमात किती मंडळी आहेत हे पाहून शिधा सांगत असत की किती शिधा वापरा, आणि त्या 10, 12, 15 जी मंडळी असतील त्यांच्या भोजनाकरता तो बरोबर पुरत असे. अशा प्रकारे ते व्यवहार दक्ष होते. तर स्वामीजींचा प्रसाद भोजन आणि प्रसाद याच्यावर तेवढा विश्वास नव्हता. ते असं म्हणत असत की पुण्यासारखं ठिकाण आहे, पावसमध्ये बरोबर आहे, तिथं जेवायची देखील सोय नाही, त्यामुळे तिथं ती व्यवस्था केलेली आहे. पुण्यात अनेक ठिकाणं आहेत, कुठेही जाऊन व्यक्ती जेवू शकते, असा स्पष्ट वक्तेपणा देखील स्वामीजींच्या ठिकाणी होता. दोघांच्या ठिकाणी ज्या समान प्रेरणा होत्या त्याच्यामध्ये गीता ज्ञानेश्वरीची आवड, त्याची अंतरंगता, त्याच्यावर ग्रंथलेखन, प्रवचन, सत्संग स्वामी माधवनाथांनी केले, स्वरूपानंदांनी ग्रंथलेखन केलं. दोघांनाही सद्गुरूंची तशी अल्पावधीतच कृपा संपादन झाली. 1925 किंवा 1924 सालापासून ते 1929 सालापर्यंत खऱ्या अर्थाने स्वरूपानंदांना गणेशनाथांचा सहवास मिळाला, म्हणजे किती, 5 वर्ष. आणि स्वामी माधवनाथांना देखील 1968 पासून 1974 सालापर्यंत, म्हणजे 7 वर्ष, स्वरूपानंदांचा सहवास मिळाला. आणि तेही ते पावसमध्ये आणि हे पुण्यात असे होते. पण या अल्पावधीत दोघांनीही आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं. एक शिस्तबद्ध कार्य उभारणी स्वरूपानंदांचीही तशीच मनोभूमिका होती. त्यांच्या अशक्त प्रकृतीमुळे त्यांना फक्त ते करता आलं नाही, स्वामी माधवनाथांनी ते करून दाखवलं. प्रपंच परमार्थरूप करावा अशी दोघांचीही प्रेरणा होती. स्वरूपानंदांना प्रपंच करता आला नाही त्यांच्या शारीरिक स्थितीमुळे, स्वामी माधवनाथांनी मात्र तसा करून दाखवला. सुशिक्षित वर्गामध्ये परमार्थाचा प्रसार झाला पाहिजे पुण्या मुंबईच्या भागात, असं स्वरूपानंदांना वाटत असे. स्वामी माधवनाथांनी पुण्या मुंबईच्या भागात विशेष करून परमार्थाचा प्रसार केला. स्वरूपानंदांच्या ठिकाणी काव्य प्रेरणा होती आणि प्रबोधनासाठी त्यांनी तो मार्ग निवडला. स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी काव्य प्रेरणा होती पण त्यांनी प्रवचनाचा मार्ग निवडला. स्वरूपानंद शिस्त, बुद्धिनिष्ठ, गंभीर आणि शांती, समाधान अशा दैवी गुणांचे एकूण धनी होते. तर स्वामी माधवनाथ शिस्तप्रिय, बुद्धिनिष्ठ पण अत्यंत प्रेमाने, कृपाळूपणाने वर्तन व्यवहार करणारे आणि आनंद स्वरूप असे होते. मला असं वाटतं की स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या जीवनामध्ये तसा स्वरूपानंदांचं जर आजारपण आलं नसतं तर जे जीवन स्वरूपानंदांनी जगून दाखवलं असतं ते जीवन स्वामी माधवनाथांनी जगून दाखवलं. आणि स्वरूपानंदांना स्वामी माधवनाथांच्या ठिकाणी तीच गोष्ट दिसली, तीच आवड दिसली. अशा प्रकारे ही गुरु शिष्यांची जी विशेष प्रसिद्ध अशी जोडी, तर त्यांची ही वैशिष्ट्य, समान धागे आणि त्यांचं तौलनिक जीवन, हे थोडं बहुत तुमच्या समोर मांडण्याचा मी अल्पावधीत प्रयत्न केला. थोडी पुढेच माझी वेळ गेली, पण मला असं वाटतं की मला जे सांगायचं होतं ते सगळं मी या निमित्ताने सांगितलं हे कधीतरी एका मोठ्या समाजाने ऐकण्याची गरज असल्यामुळं थोडा एक 5 मिनिटं वेळेचंही उल्लंघन करून मी बोललो, पण या ठिकाणीच मी आपली रजा घेतो. हरि ओम तत्सत. हरी हरी.
कार्यक्रमाची सांगता वर प्रार्थनेने होईल. प्रार्थना सादर करतील सद्भक्त अभिजित हळदे. तत्पूर्वी काही निवेदन. हे प्रेमस्वरूप गुरुवर, हा स्वामी माधवनाथांवरील चरित्रग्रंथ 9 जुलै 2017 रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रकाशित होणार आहे. त्या ग्रंथाची मूळ किंमत 350 रुपये अशी असून त्याचे ऍडव्हान्स बुकिंग सवलतीच्या दरात ₹300 मध्ये आपण करू शकतो. ज्या साधकांचे बुकिंग करायचे राहिले असेल त्यांनी किमान 3 प्रती अथवा आपल्या इष्टमित्र सुहृदू यांना भेट देण्यासाठी अजून काही प्रतींचे बुकिंग करायचे असेल अशा साधकांनी ग्रंथ विक्री केंद्राजवळ बुकिंग करता येईल. स्वामीजींची ग्रंथसंपदा ग्रंथ विक्री केंद्रात उपलब्ध आहे. आपण सर्वांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम उद्या सकाळी 6:30 ते 9 या वेळेत याच ठिकाणी म्हणजे गणेश क्रीडा कला इथे होईल. तसेच संध्याकाळी 7 ते 8:30 या वेळेत याच ठिकाणी स्वामी माधवनाथ व युवा साधक या विषयावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. गुरुपूजन सेवेसाठी ज्या कार्यकर्त्यांनी नावे दिली होती त्यांनी आपल्या सेवेचा दिवस असलेल्या चिठ्ठ्या सद्भक्त रमेश गोखले ग्रंथ विक्री केंद्राजवळ उभे आहेत त्यांच्याकडून घेऊन जावेत आणि सर्व साधकांनी आज स्वामीजींना मनोमन नमस्कार करावेत.
लौकिक आगळा
हरी हा परी माधा मोह पाशा तुनी गळा मोह पाशा तुनी गळा उदारा जगदाधारा देई मद असावर नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ति दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता देव भक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता देवभक्त असे द्वैत अद्वयत्वन खंडिता दाखवी देवदेवेशा प्रार्थना ही तुलाता प्रार्थना ही तुलाता बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ